खाण तशी माती. एक खेकड्याचं पिल्लू किनाऱ्यावरच्या वाळूत खेळत होत, इकडे तिकडे सैरा वैरा पळत होत. पिल्लाची आई खडकाआडच्या कपारी खालून बराच वेळ त्याला हाका मारत होती, पण पिल्लू काही आईच्या हाकांना दाद देईना. म्हणून मग खेकडीण रागावून कपारी बाहेर पडली. पिल्लाला वाळूत खेळताना बघून खेकडीण हसली आणि पुढे होऊन ती त्याला थांबवणार इतक्यात तिचं लक्ष त्याच्या चालीकडे गेलं. ती नीट निरखून बघते तर काय, खेकड्याचं ते पिल्लू वाळूत सरळ चालण्याऐवजी तिरक तिरक चालत होत. त्याची ही तिरकी चाल पाहून खेकडीण त्याला म्हणाली, अरे बाळा, तू असं वेड्यासारखं तिरक तिरक का चालतोयस? एका सरळ रेषेत चालावं, नाहीतर लोक तुला वाकड्या चालीचा म्हणतील हो. आईचं बोलणं ऐकताच खेकड्याचं पिल्लू झटकन थांबलं आणि आईला म्हणालं, खरच? मग आई, आता तू असं कर ना, तूच मला एकदा वाळूत सरळ चालवून दाखव पाहू. मी तर आजवर कुठल्याच खेकड्याला सरळ चालताना पाहिलेलं नाही, आणि जे मी पाहिलंच नाहीये ते मी करू कसं? तू जसं चालशील ना, मी तुझ्या पावलावर पाऊल टाकून अगदी तसंच चालेल. मग तर झालं, चल ह करूया सुरुवात. पिल्लाचं बोलणं ऐकताच खेकडीणीचे डोळे उघडले. वाळूत उमटलेल्या स्वतःच्या तिरक्या ठशांकडे पाहून तिला नीटच कळले की खेकड्याचं पिल्लू खेकड्यासारखी तिरकी चालच चालणार, इतरांसारखी सरळ नव्हे.